विविध भारती पुणे लौकिका रास्ते सादर करत आहे पुणे वृत्तांत. पुण्यातील फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषदेच्या विकासासाठी आणि पुणे महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकासासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. समाविष्ट 23 गावातील थकीत कराची वसुली करण्यासाठी तातडीनं अभययोजना राबवावी आणि नगरविकास विभागाच्या सूत्रानुसार कर आकारणी करावी असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहेत. पुणे महापालिका हद्दीतील गावांच्या विविध प्रश्नांबाबत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काल सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक पार पडली त्यामध्ये हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्यात सर्वदूर झालेल्या चांगल्या पावसामुळे आतापर्यंत 23% म्हणजे 30,59,081 हेक्टर जमिनीवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. गेल्या वर्षी याच दिवशी 19% क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. राज्यात सर्वात कमी पेरण्या कोकण विभाग आणि सर्वाधिक पेरण्या पुणे विभागात झाल्या आहेत. कोकणात 16,079 हेक्टर तर पुणे विभागात 4,51,507 हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यात त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेतील राजर्षी शाहू महाराज यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते. छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर विचार मंचातर्फे दिल्या जाणाऱ्या छत्रपती शाहू महाराज पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब कांबळे यांना हा पुरस्कार येत्या 2 जुलै रोजी प्रदान करण्यात येईल. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे पुणे शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. पक्षाच्या शहर सरचिटणीसपदी महिपाल वाघमारे आणि श्याम सदाफुले यांची तर शहर कार्याध्यक्षपदी वसंत बनसोडे आणि बसवराज गायकवाड यांची निवड केल्याची माहिती पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनावणे यांनी दिली. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून पिंपरी चिंचवड महापालिकेनं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते झालं. पंडित सुरेश तळवलकर यांच्या तालयात्रा या कार्यक्रमानं महोत्सवाची सुरुवात झाली. यानंतर ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी बंदिशी सादर केल्या. या कार्यक्रमांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. पावसाळा सुरू होताच डेंग्यू मलेरिया चिकनगुनिया यांसारख्या आजारांचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली आहे. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी आपला घरचा आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा असं आवाहन महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ लक्ष्मण गोफणे यांनी केलं आहे. पुण्यातील स्वारगेट परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून 6 किलो अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या प्रकरणी चौकशीनंतर वेळापूर पंढरपूर इथून त्याच्या साथीदारांनाही पोलिसांच्या विशेष पथकानं पकडलं असून त्याच्याकडून 16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सामाजिक समावेशकतेला चालना देण्यासाठी राऊंड टेबल इंडिया या संस्थेनं पुण्यात दृष्टीबाधितांसाठी बियॉन्ड साईट ही आगळी वेगळी कार रॅली आयोजित केली आहे. येत्या रविवारी सकाळी 10 वाजता अमनोरा पार्क इथल्या द फन क्लब इथून ही कार रॅली सुरू होईल अशी माहिती राऊंड टेबल इंडियाचे अध्यक्ष अंशुल मंगल यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. या रॅलीमध्ये 50 वाहनचालक सहभागी होणार आहेत. या उपक्रमात दृष्टी असलेल्या व्यक्ती कार चालवणार आहेत आणि दृष्टीहीन व्यक्ती स्मार्टफोनवरून मिळणाऱ्या सूचना ऐकून वाहन चालकाला मार्ग दाखवणार आहेत. पुणे आणि परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे. आज कमाल तापमान 30 आणि किमान तापमान 24 सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही शहर परिसरात आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडेल तर घाट परिसरात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.